रविवार दिनांक 9
डिसेंबर 2001
જે સર્વ ભાવે નભ ભજને તયા અહિત ધડી ચલે માયા જળ જયા સદગુરુ તારી ખુલે જે અનુભવાચે કાસે જાગે જયા આત્મનિવેશન તરાંડે આગ્રહે જે અહંભાવાચે મોજે સાંડી વિકલ્પાચિયા સુરતા સુધાવી અનુરાગાચા નૃતા હોમી પાડે ઢાવી જયા ઐક્યાચિયા ઉતારા મોઠાચા જોગલા તારા માયાવી ઓલાંડું જાણ્યાસાઠી મને જે અત્યંત દુરત કે આહે મંજર ઓલાંડું જાણ્યાસાઠી કઠિન અશી આહે अशी माया नदी ओलांडून जाण्यासाठी म्हणून उपाय काय कशा पद्धतीने प्रयत्न करायला हवे हे ज्ञानेश्वर महाराज सांगताय. त्याच्यातली ही शेवटची ओळी आहे. उपरती म्हणजे विषयाच्या संबंधी वैराग्य अंतःकरणामध्ये विवेक निर्माण झाल्यामुळं विषयाच्या संबंधी वैराग्य आणि हे वैराग्य सहज असल्यामुळं इंद्रियांच्या आणि विषयाच्या सेवनामुळं इंद्रियांकडून मनाला जे बळ प्राप्त होतं विषयांच्या संबंधीचं बळ, तर ते बळ इंद्रियांची आणि विषयांची विवेकाने ताटातून केल्यामुळं विवेकाने इंद्रियांची आणि विषयांची भेट घडवून न दिल्यामुळं वैषयिक बळ मनाला प्राप्त न होणं आणि त्यामुळे मनाची सहजच शांत स्थिती राहणं, एवढी मन हे रजगुणी आहे. ते रजगुणामध्ये म्हणजे विषयामध्येच रमत राहणं, पण असं मन शांत होणं इंद्रिय वैराग्याच्यामुळं शांत होणं, वैराग्याला विवेकाचं बळ असणं आणि त्यामुळे त्याचा स्वाभाविक परिणाम म्हणून मन देखील शांत होतं. दृश्य आणि अनुश्रवित अशा विषयांपासून इंद्रियांनी मागं फिरणं, मनानी मागं फिरणं म्हणजे उपरती आणि त्यामुळे प्राप्त झालेली शांती हेच मनाचं बळ. ते उपरतीच्या वावी सेलक सोहम भावाचे खावे पेलक. वैराग्य आणि मनाची शांती अशा दोन हाताने पोहत ते उपरतीच्या वावी सेलत सोहम भावाचे खावे पेलत. सोहम भावाच्या बळाने जसं पोहताना शरीर पाण्यावर पेरणं आवश्यक आहे तसं सोहम भावाच्या बळाने या माया नदीच्या वर आपल्याला पेलून राहणं मग निघाले अनगळीत निवृत्ती घटी. रुपावंत भला सद्गुरु लाभला अंगीकार केला त्याने माझा. सद्गुरु मोठे कृपावंत आहेत त्यांनी माझा अंगीकार केला आणि अंगीकार करून त्यांनी काय केलं तर सोहम मंत्र भुज सांगितले. सोहम मंत्र भुज त्यांनी सांगितलं. हा सोहम मंत्र म्हणजे काय आपण मागच्या वेळेला पाहिलं. चौथ्या अध्यायामध्ये सोहम मंत्रे दीक्षिती असा जो शब्द आहे त्याच्या अनुरोधाने पाहिलं. सोहम हा मंत्र म्हणून देखील दिला जातो, पण तो खरा मंत्र नाही, तो मंत्र म्हणून दिला जातो. अशा करता दिला जातो की त्या मंत्राचं अनुसंधान ठेवून, अवलंब करून, आलंबन धरून साधकांनी वस्तुस्थितीला म्हणजे आपण आत्मा आहोत या स्थितीला प्राप्त व्हावं म्हणून युक्ती म्हणून सोहम हा मंत्र म्हणून सांगितला जातो. वस्तुचा सोहम हा मंत्र नाही, सोहम हा योग नाही, पण योगाच्या अभ्यासामध्ये सोहमचा उपयोग केला जातो, सोहम भावनेचा उपयोग केला जातो. कारण सोहम ही वस्तुस्थिती आहे, त्याचा योगाच्या अभ्यासाशी, प्राथमिक अभ्यासाशी कोणताही संबंध नाही. सोहम हा मंत्र नाही, सोहम हे तंत्र नाही, सोहम हा योग नाही, सोहम हा भोग नाही, सोहम हा त्याग नाही, सोहम हे नाम नाही, सोहम हा जप नाही. महावाक्य उपदेश भला परी त्याचा जस नाही बोलेला, तेथींचा तो विचारची केला पाहिजे साधके. खरं म्हणजे सोहम ही वस्तुस्थिती आहे, आपल्या आशयाची सहज स्थिती आहे. ही सहज स्थिती प्राप्त करून घेण्यासाठी म्हणून सोहम हा मंत्र म्हणून दिला जातो. योगामध्ये सोहम भावनेनी अभ्यास करायला सांगितलं जात. इथं देखील सोहम भाव असा शब्द आलेला आहे. पुण्यपत्तनी श्री सद्गुरूंनी पथदर्शी होऊन ओम तत्वम सोहम सहा श्रुतीची दाखविली मज कोण आणि म्हणती ते कोण कुणाचा कधी येथ उद्धार सोये कष्टल्या विणता होतो कोठे आत्मोद्धार अखंड अभ्यासा विण साध्य नकी समता चित्ताची असे सुकरता समशेरीच्या कसरत धारेवरची असे सहज पण सोहम भावे कधी सतत अभ्यास हीच साधना जोवरी नको झाला मोहनिरास. जोपर्यंत मोह निराश होत नाही तोपर्यंत सोहम भावाने अभ्यास मात्र करायचा आहे. म्हणून सोहम तेही अस्त बने नाही भुलिले माते, ते सोहम देखील अस्त होऊन जात, त्याचा मी भोग घेतला नाही असं स्वरूपानंद म्हणतात. पण या सोहम भावाचा उपयोग मात्र करायला हवा असं ज्ञानेश्वर महाराज देखील सांगतात, स्वरूपानंद देखील सांगतात आणि सर्व संत देखील सांगतात. जो वस्तुतः भाव नाही, जो वस्तुतः बोध म्हणून देखील वेगळेपणावी नाही. पुढे देखील बाराव्या अध्यायामध्ये सोहम सिद्धीचे लळे पाळी सिद्धू असा शब्द आलेला आहे. सोहम सिद्धीचे लळे म्हणजे कौतुक तू पाळतेस असं सद्गुरु माऊलींचं वर्णन केलेलं आहे. आणि त्याच अध्यायामध्ये पुढे एक ओवी आलेली आहे. सोहम बोध हा अटकू मोक्ष सुखा लागो ही रंकू झणे तेथीला झणे तयांच्या दृष्टीचा कळंकू लागेल तुझी आप्रेमा. जिथं सोहम भाव सोहम बोध हा अटक अटकाव असा आहे. कारण जोपर्यंत सोहम भाव धरणारा वेगळेपणाने कोणीतरी आहे तोपर्यंत तो अटकावच आहे. म्हणून ज्ञानाच्या अंतिम अवस्थेमध्ये सोहम भाव देखील राहत नाही. रामकृष्ण म्हणत असत की पायात काटा मोडलेला आहे, तो काटा काढण्यासाठी म्हणून जंगलामध्ये अजून एक बावळीचा काटा गेला, त्या काट्याने टोकरून हा पायामध्ये गेलेला काटा काढला. आता ज्या काट्याने पायात गेलेला काटा काढला तो थोडाच तो घडी करून खिशात ठेवून देईल. हा काटा काढल्यानंतर कोणी काटा टाकला नाही. तसं अज्ञान ज्ञाने नेले, आपण वस्तू देऊनही गेले. ज्ञानाचा उपयोग इतकाच की अज्ञानाचा निराश करणं, मग त्या ज्ञानाची सहज अवस्था नाही, मी ज्ञानी आहे अशा प्रकारचा विशेष भाव राहणार नाही. म्हणून सोहम भावाचे मी थावे तेलत मग निघाले अनकळीत निवृत्ती तटी. आणि मग निवृत्ती तटावरच त्यांनी जाऊन पोचायचं आहे, पण सुरुवातीला मात्र सोहम भावाचा बळाचा सोहम भावाच्या बळाचा आधार मात्र घ्यायचा आहे. ते परतीच्या वावी सेलक सोहम भावाचे थावे टेलक साधकाला त्या सत्यापर्यंत अंतिम सत्यापर्यंत जाण्यासाठी म्हणून सोहम भावाची अत्यंत आवश्यकता असते. एवढंच नव्हे तर तोच मी आहे या भावनेनीच सर्व साधना कराव्यात असं शास्त्र सांगतात. अगदी एखादं स्तोत्र म्हणायचं असेल तरी अहं ग्रहोपासनेने ते स्तोत्र म्हणावं असं श्रीधर स्वामी म्हणत असत. अथक ध्यानम ह्या एक आज अनुभवून आपल्याच ठिकाणी कल्पना करायची. आपल्याच ठिकाणी अंतर्यामी तो अजानुबाहू आहे, माझ्या कुठं आहे असं नाही. आपल्याच ठिकाणी अंतर्यामी तो राम बसलेला आहे आणि राम रक्षा म्हणायची. त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी, त्वमेव केवलम करतासी, त्वमेव केवलम धरतासी हे बाहेरच्या गणपतीला म्हणायचं. डोळे मिटून आत त्याची प्रतिष्ठापना करायची आणि आत म्हणायचं तेच तू आहेस, ते तत्व आणि तू एक आहात. आत्म्याला म्हणायचं आत्मरूप गणेश केलिया स्मरण, सकळ विद्यांचे अधिकरण ते चिवंतू श्री चरण श्री गुरुचे आत्मरूप गणेशाला उद्देशून हे सर्व म्हणायचं. त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासी तूच ब्रह्म आहेस, त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसी ज्ञान आणि विज्ञान प्रपंच ज्ञान आणि ज्ञान दोन्ही तूच आहेस. अशा भावनेनीच साधना करायची. मग ती प्रार्थना असो, ध्यानाला बसताना आरंभी ओम तत्वम सोहम सहा असं म्हणणं असो, अथवा नामस्मरण असो, सोहम भावाचे नि थावे पेलक असंच अशी साधना करायची आहे. आपल्याला परमात्म्याला जाऊन मिळायचं आहे. परमात्म्याने आपल्यामध्ये सामावलेला आहे मला या भावनेनीच प्रार्थना करायची आहे. याच्या खेरीच दुसरा कोणताही उपाय नाही. ओम पूर्ण मदहा पूर्ण मिलम पूर्णात पूर्ण मुदच्यते पूर्णस्य पूर्ण मादाय पूर्णमेवावशिष्यते ते पूर्ण आहे. परमात्म तत्व पूर्ण आहे, हे जगत देखील पूर्ण आहे. पूर्ण मदहा पूर्ण मिलम आणि या जगतामध्ये मी देखील आहे स्तोत्र म्हणणारा, मी कोणीतरी तटस्थ वेगळा आहे असं नाही. पूर्णात पूर्ण मुदच्यते पूर्णस्य पूर्ण मादाय पूर्णमेवावशिष्यते या पूर्णामध्ये जर पूर्ण मिसळलं तर पूर्णच त्याचं उत्तर असतं, कारण हे दोन्हीही पूर्णच आहे. आणि पूर्णामधून जर पूर्ण काढून घेतलं, परमात्म्यामधून जगत काढून घेतलं तरी पूर्णच शिल्लक आहे. या आत्म्यामधून देह काढून घेतला तरी आत्मा पूर्णत्वाने शिल्लकच नाही. पूर्ण एव अवशिष्यते अशा पूर्णतेच्या बोधानेच उपासना करायची असते. तो परमात्मा सच्चिदानंद स्वरूप आहे. तो परमात्मा सच्चिदानंद स्वरूपाने सर्व जगामध्ये भरून राहिलेला आहे आत बाहेर. अर्थात सच्चिदानंद स्वरूपाने तो माझ्या ठिकाणीही ओतप्रोत भरून राहिलेला आहे. मीही परमात्म्यासारखा सच्चिदानंद आहे. तो परमात्मा निरामय आहे. त्याची निरामयता या दृश्य विश्व असताना देखील जशीच्या तशी आहे. अर्थात माझ्या ठिकाणी देखील मीही विश्वाचा घटक असल्यामुळं माझ्या ठिकाणीही त्याची निरामयता ओतप्रोत भरून राहिलेली आहे. म्हणून मी देखील निरामय असा परमात्मा आहे. त्या परमात्म्यामुळं सूर्य चंद्र तारे प्रकाशित झालेले आहे. तो परमात्मा सर्व ठिकाणी व्यापून राहिलेला आहे. अर्थात तो परमात्मा माझ्या ठिकाणीही व्यापून राहिलेला आहे, ओतप्रोत भरून राहिलेला आहे. म्हणून परमात्म्यामुळं म्हणजे तत्वत माझ्यामुळे हे चंद्र सूर्य तारका प्रकाशित झालेले आहेत. एकदा स्वामी रामतीर्थ अमेरिकेमध्ये जेव्हा प्रवचन करत होते तेव्हा प्रवचनानंतर काही पत्रकारांनी त्यांना विचारलं की तुम्ही कधी भक्तीबाबत बोलता तर कधी अत्यंत पूर्ण अशा परमात्म्याबद्दल बोलता. तुम्ही कधी परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी म्हणून साधनं सांगता तर कधी आपणच परमात्मा स्वरूप आहोत असं निरूपण करता. मग तुम्ही ज्यांची भक्ती करायला सांगता ज्या वेळेला या भावाने तुम्ही बोलता त्यावेळेला जो देव आहे त्याचं स्वरूप काय आहे परिपूर्णतेचं स्वरूप आम्हाला समजलं. पण देवाचं स्वरूप जेव्हा तुम्ही भक्ती करायला सांगता तेव्हा काय आहे तेव्हा ते म्हणाले की असं कधी झालंच नाही की ते राम आणि कृष्णाने असावं आणि आपण त्याची भक्ती करावी. मी जेव्हा सांगतो राम आणि कृष्णाबद्दल तेव्हा राम ही मीच आहे आणि कृष्ण ही मीच आहे असा माझा भाव असतो असं रामकृष्ण म्हणाले. ते म्हणाले मग भक्ती कशी करायची. भक्ती देखील एक भावानेच करायची आणि भक्ती करणाऱ्यांनी लक्षात घ्यायचं की मी देखील राम आणि कृष्णच आहे आणि त्या राम आणि कृष्णामुळेच तत्वत चंद्र सूर्य प्रकाशित झालेले आहेत आणि तो राम आणि कृष्ण हीच आहे असं त्यांनी. तेव्हा तिथले पत्रकार न समजून म्हणाले की ते राम आणि कृष्ण ज्याचं वर्णन आम्ही ऐकतो तर ते तुम्हीच कधी होऊन गेलेले आहे. आणि तुम्ही म्हणता की मी देखील तसा राम आणि कृष्णच आहे हे कसं काय समजायचं. ते म्हणाले की तुम्हाला तुमच्या समोर असलेल्या व्यक्तीबद्दल ज्या व्यक्तीला रामतीर्थ असं नाव आहे त्याबद्दल मी बोलत नाही. मी एका शुद्ध जाणीवेबद्दल बोलतोय की ती जाणीव आणि राम आणि कृष्ण यांची जाणीव एकच होती. त्या राम आणि कृष्णांमुळेच तत्वत भक्तीच्या मार्गाने देशावर लक्षात येईल की चंद्र आणि सूर्य त्याच्यामुळेच प्रकाशित झाले अर्थात माझ्यामुळे प्रकाशित झाले. पण तुमच्या समोर असलेली तीही व्यक्ती नव्हे त्यांना ही भाषाच कळत नव्हते. सोहम भावाचे खावे पेलक सोहम भावाच्या बळावर सर्व प्रकारच्या उपासना करायच्या असतात. अशा प्रकारचा सत्य संकल्प जर अंतःकरणात धरून उपासना केली तर हा सत्य संकल्प परमात्म्याला जाऊन मिळाल्याखेरीज राहणार नाही. मग या सत्य संकल्पाची आवश्यकता नाही एकदा परमात्म्याला जाऊन मिळाल्यानंतर. एकदा गंगा सागराला मिळाल्यानंतर मग गंगेला आणि सागराला एक सागर म्हणूनच ओळखलं जाईल. मग गंगा म्हणून वेगळेपणाने तिने आपल्या स्वतःचं स्मरण ठेवण्याची आवश्यकता नाही ती राहणारच नाही. पण गंगेने सागराला मिळण्याचा ध्यास मात्र घेतला पाहिजे एकच वर्ण मिळवणी मिळत जी असे समुद्री गंगा जळ जैसे तसं जीवानी सोहम भावामुळं सोहम भावाच्या सहाय्याने परमात्म्याशी एकरूप होण्याची आकांक्षा मात्र घ्यायला पाहिजे ही साधना आहे. मोठमोठ्या पर्वतांची देखील शहामत होत नाही की ज्या पाण्याच्या ठिकाणी समुद्राला जाऊन मिळण्याची आकांक्षा व्यक्त झाली निर्माण झाली अशा पाण्याला अडवण्याची शहामत मोठमोठ्या पर्वतांच्या ठिकाणी नसते. ते पाणी आपलं आपण वाट काढत समुद्राला गेल्याखेरीज राहत नाही मिळाल्याखेरीज राहत नाही त्याला अडथळा म्हणून कोणता येऊ शकत नाही. तसं या भावाने जर उपासना करेल तर जीव परमात्मा स्वरूपच होऊन राहील हा संकल्पच आहे. तरी देखील सत्य संकल्प आहे मना सत्य संकल्प जीवी धरावा मना मिथ्य संकल्प सोडून द्यावा हा सत्य संकल्प जीवानी धरावा जीवा भावानी धरावा. आणि मिथ्या संकल्प आहे मी देह इत्यादी संसार खरा आहे असं मानणारा मिथ्या संकल्प तो सोडून द्यावा. या सत्य संकल्पामध्ये फार जबरदस्त ताकद आहे. हा सत्य संकल्प अवघडात अवघड असे अडथळे 기둥을 아래 빌린 들어 갔나. 모든 그런 같은 아픈 바와선 자타나 아플랜 디스터 이 경단을 넘어가라는 데서 경단 옥모대 가들 왔어. 그래서 덜쩍 덜 왔어. जर चिन्नी आणि हातोडीनी प्रयत्न करायला लागलं तर ते कातळ तुटता तुटणार नाही असे कठीण कातळ असतात. पण त्याच्या अंतर्यामी जर एखादं बीज सामावे आणि ते बीज अंकुर धरण्याची आकांक्षा करेल तर त्या कातळाला देखील भिंगा पडलेली आहेत असं लक्षात येतं. मोठमोठे कातळ देखील फुटलेले लक्षात येतात. आपण प्रवास करताना पाहतो की त्याची मुळं जी आहेत त्या मुळांनी ते दगड देखील फोडलेले आहेत, दुभवलेले आहेत आणि त्याची मुळी पसरलेली आहे दगडांमध्ये. अशा संकल्पांना अडवण्याचं सामर्थ्य अज्ञानाच्या ठिकाणी नाही, मायेच्या ठिकाणी नाही. ती जरी किती हटवत्तय असली तरी देखील ती माया दुभंगण्यासाठी म्हणून खोडून वर येण्यासाठी म्हणून हा भाव धरणं अत्यंत आवश्यक आहे. ते उपरतीच्या बाबी सेलत सोहम भावाचे मी भावे पेलत मग निघाले अनकळीत निवृत्ती तटी अशा प्रकारचा अभ्यास करावा. अशा प्रकारचा अभ्यास केल्यानंतर अनकळीत म्हणजे त्याला कळत नाही की आपण कधी निवृत्ती तटावर जाऊन पोहोचलो. अलगद अपसुक आपे आप तो निवृत्ती तटावर जाऊन पोहोचलो. मग त्या ठिकाणी सोहम हा ही संकल्प नसेल, सोहम हा ही भाव नसेल. जर प्रलय झाला तर त्या प्रलयामध्ये एखादा ओढा आणि गंगेसारख्या मोठ्या नद्या या सगळ्याच माहिती होतात. कारण सगळीकडंच आता पाण्याचं अस्तित्व आहे. तसं उपासने करता म्हणून धरलेले कोणतेही अल्पातले अल्प असे संकल्प किंवा सोहम भावासारखा खूप मोठा प्रभावी संकल्प हे दोन्ही संकल्प नाहीसे होतात. कारण तो परमात्मा भावाशी एकरूप होऊन परमात्माच कुंद्राशी आता त्याच्या ठिकाणी कोणताही वेगळा संकल्प नसेल, संकल्प हीच वृत्ती असेल. त्यामुळं सर्व वृत्तींच्या त्यागामध्ये या सोहमच्या वृत्तीचा देखील त्याग होत जाईल आणि तो निवृत्ती तटावर म्हणजे मोक्षाच्या प्रांगणामध्ये अगदी पाय ठेवेल. ते उपरतीच्या वावी सेलत सोहम भावाचे हे थावे पेलत मग निघाले अनकळीत निवृत्ती तटी येणे उपाय मज भजने. या उपायांच्या साह्यांनी जे मला भजले आपण भक्ती कशाला म्हणतो आणि ज्ञानेश्वर महाराज भक्ती कशाला म्हणतात. सांप्रदायिक प्रवचन, सांप्रदायिक कीर्तन, सांप्रदायिक प्रतिपादन सोडून भगवंत काय म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात भक्तीला, भगवंत काय म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात योगाला, भगवंत ज्ञानेश्वर महाराज कर्माला काय म्हणतात, भगवंत ज्ञानेश्वर महाराज संन्यासाला काय म्हणतात हे पाहायला पाहिजे. कोणी कोणी असं सांगतात की डोळे मिटून काय होणार, उघडा विठ्ठल पहा सांप्रदायिक कथन आहे. कोणी म्हणतात की डोळे उघडून कसा काय त्याला पाहणार, फक्त ध्यानानेच ते प्राप्त होईल सांप्रदायिक कथन आहे. कोणी असं म्हणतात की कर्मानेच केवळ ते प्राप्त होईल, कर्माकरताच हे सर्व सांगितलं गेलं सांप्रदायिक कथन आहे. कारण आत्मज्ञान हेच प्रधान आहे. मोह निरसनाकरता आत्मज्ञानाचा उपदेश केला हे प्रधान आहे. मोह निरसन झालं आणि आत्मज्ञान झाल्यावर सहज कर्म करेल केवळ कर्म करण्यासाठी म्हणून सांगितलेलं नाही सांप्रदायिक कथन आहे. अशी सांप्रदायिक कथन किंवा मतांचा अभिनिवेश बाजूला सारून जर पाहिलं तर मुख्य काय सांगितलेलं आहे ते सहज लक्षात येतं. अवघड काही नाही. येणे उपाय माझं भजले ते हे माझी माया करले
कोणी ऐसे भक्त विपाईले बहु असं नाही, पण असे भक्त फार थोडे असतात यांना भक्त असं नाव दिलेलं आहे. राम राम म्हणणारा भक्त असं म्हटलेलं नाही, विठ्ठल विठ्ठल म्हणणारा भक्त असं म्हटलं नाही, टिळे मुद्रा माळा घालणारा भक्त असं म्हटलेलं नाही. कोणाला भक्त म्हटलेलं आहे? ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दामध्ये आहे. मग तो टिळे माळा घालेल, टिळे माळा त्याने घालू नयेत असं नाही, तो राम नाम घेईल, राम नाम त्याने घेऊ नये असं नाही, कारण त्याच्यात सांगितलेलं आहे. तो ते हे सर्व करेल, पण त्यांनी या सर्व गोष्टींचा आधार घेतलेला असेल, एकांगी नसेल. एक म्हणजे आपले सर्व भाव आहेत, ते सर्व भाव भजनाच्या कामी ज्यांनी लावलेले आहेत, डोळ्यांचे भाव आहेत, कानांचे भाव आहेत, आपल्याला माहिती आहेत ते काय भाव आहेत, सर्व इंद्रियांचे आपले आपले भाव आहेत, बुद्धीचा काही एक भाव आहे, देह मन आणि बुद्धी, इंद्रिय मन आणि बुद्धी यांचे जे विविध भाव आहेत, हे विविध भाव म्हणजे सर्व भाव एकविध ज्यांनी केलेले आहेत परमात्मा प्राप्ती करणार हा पहिला होता. येथे एकची लीला करले जे सर्व भावे मज भजले, असे सर्व भाव एकत्रित केले तरी भजन होऊ शकत नाही, कारण ध्यानाला बसलेला आहे आणि विषयाचं चिंतन करतो आहे. कसं काय भजन होणार, कसं काय ध्यान होणार? नामस्मरणाला बसलेला आहे आणि मुलाला नोकरी कधी मिळेल याची चिंता करतो आहे, कसं काय नामस्मरण होणार? सर्व भावच एकवटायला लागतात. त्यामुळे पहिला उपाय म्हणजे सर्व भाव एकवटणं. सर्व भाव एकवटल्यानंतर या भावांना देखील योग्य मार्गदर्शन नसेल तर तीही खटाटून व्यर्थ होऊन जाईल, कारण ते निश्चयात्मक असं साधन होणार नाही. म्हणून सद्गुरु कारुकुळे, सद्गुरु नावाडी ज्यांनी घेतलेल्या आहेत, कशाला हवी ही संतांची मध्यस्थी, आम्ही आत्मस्थिती स्वय गाठतो. स्वरूपानंद म्हणतात की असं बोलू नका, भंत्या गबाळाच्या घरी पडू नका, तेथे तुमची होईल नागोवण, काही हातात पडणार नाही. मला पुन्हा भीती वाटते की सद्गुरु तारुकुळे यांचं निरूपण मी करायला सुरुवात केलेली नाही, कारण पुन्हा इतका काळ जायचा, पण आपल्याला आता ते निरूपण आठवावं अशी माझी अपेक्षा आहे. जे सर्व भावे मज भजले हा पहिला उपाय, त्या सर्व भावांना वळण देणं, ते वळण देण्याचं काम सद्गुरूंवर सोपवणं हा दुसरा उपाय. सद्गुरु तारुक झाले जे अनुभवाचे कासेक आहे, ज्यांनी शास्त्रामध्ये सांगितलेला अनुभव, शास्त्र प्रचिती, सद्गुरूंनी सांगितलेला अनुभव, गुरु प्रचिती, हाच अनुभव म्हणून आपल्या अंतरकरणाशी बळकट धरलेला आहे. या अनुभवाची कास ज्यांनी धरलेली आहे. दुसरा उपाय जया आत्मनिवेदन तरांडे, ज्यांनी आपल्या स्वतःचं निवेदन करायचं ठरवलेलं, समर्पण करायचं ठरवलेलं आहे, आत्मनिवेदन तेची जाणावे, काया वाचा मनोभावे, सद्गुरूंचे पाय सेवावे, सद्गती कारणे, निवेदन म्हणजे समर्पण. आत्मनिवेदन हेच कोणी तराफे ज्यांना प्राप्त झालेले आहे. चौथा जे अहमभावाचे ओझे सांडून हे सर्व मी करणार आहे, किंवा मी कुठेतरी आहे या भावानी साधना करतो, अहंकाराच्या अंगाने विद्वान आहे, श्रीमंत आहे, की माझा स्टेटस आहे इत्यादी, हा भाव याचं ओझ सांडून पाचवा उपाय. विकल्पाची या झुळता चुका होती, सर्व भाव लावलेले आहेत योग्य आहे की अयोग्य आहे, बरोबरच हे सद्गुरूच आहेत ना ज्यांच्या पाशी मी हे सर्व समर्पण केलेलं आहेत माझे भाव, सद्गुरूच आहेत ना हे, का यांच्यापेक्षा आणि कोणी चांगला मला भेटेल? सगळे साधू सारखे आहेत आणि आता माझी आई ती माझी आई, मातृत्व सर्व ठिकाणी जरी असलं तरी देखील माझी आई मला श्रेष्ठ, अशा प्रकारे मातृत्वाबद्दलचा भाव विकल्प नाही. यांची आई खूप चांगली आहे, त्यांची आई खूप चांगली आहे, पण माझी आई इतकीच मला प्रिय, विकल्प नको. विकल्पाची आज झुळका चुका होती, शास्त्रात सांगितलेला अनुभव त्याच्याबद्दल विकल्प सद्गुरूंनी सांगितलेला अनुभव त्याच्याविषयी विकल्प याही धोका आहे. सद्गुरूंचं जे वचन आहे ते वचन आणि आपलं जे लिखन आहे आपल्या ठिकाणी एक तर्कबुद्धी आहे, प्रत्येकाच्या ठिकाणी आहे. शहाणपणा असा आहे, चांगल्या अर्थाने मी शब्द वापरतो आहे. ही जी तर्कबुद्धी अथवा शहाणपणा आहे तो अंतःकरणातल्या परमात्म्याचं प्रतिनिधित्व करणारा आहे. त्या शहाणपणाने अथवा तर्कबुद्धीने सद्गुरूंच्या तर्कबुद्धीला कॉन्ट्राडिक्ट न करणं, शास्त्राच्या तर्कबुद्धीला कॉन्ट्राडिक्ट न करणं. दासगुरु महाराजांना अनंतराव आठवले, आता वरदानंद भारत खूप वेडेवाकडे प्रश्न विचारत असतात आणि दासगुरु महाराज त्यांचं समाधान करायचा प्रयत्न करत असतात. दासगुरु महाराजांपेक्षा अनंतराव खूप शिकलेले, दासगुरु महाराज त्यांचे सद्गुरू. दासगुरु महाराज उत्तरं देत असत. एकदा त्यांनी त्यांना असं सांगितलं की अनंता, मी तुला सांगतो की तुझा बुद्धीचा उपयोग हे सगळं कसं चूक आहे किंवा बरोबर असेल ना ते माझ्याकडून याची नेमकी उत्तरं घेणं याकरता न करता, किंवा मी सांगितलेल्या उत्तराला फाटे फोडून पुन्हा माझ्याकडून उत्तरं घेण्यासाठी न करता तू शास्त्रामध्ये जे सांगितलेलं आहे ते कसं बरोबर आहे त्याकरता तू त्याचा उपयोग कर. विकल्पाची या झुलता चुका होणे हा नेमका उपाय आहे. आत्मनिवेदन मी करतो आहे, काया वाचा मनोभावे मी शरण गेलेलं आहे. माझं जे काही आहे ते मी समर्पण केलेलं आहे. माझ्या बुद्धीचं वैभव सद्गुरूंच्या कीर्तीकरता म्हणून खर्च केलेला आहे. माझं अंगीभूत गुण आहेत ते अंगीभूत गुण त्यांचं कार्य वाढावं यासाठी मी खर्ची घातलेला आहे. माझ्याकडे माझं म्हणून जे काही आहे ते त्यांचं आहे असा मानसिकरित्या भाव मी धरलेला आहे. त्यांना काही द्यायची आवश्यकता नाही आणि त्यांनी सर्व घ्यायची आवश्यकता नाही. तरी देखील वेळ आली तर मी सर्व देईन असा पूर्ण मानसिक भाव ज्यांनी धरलेला आहे आणि याबद्दल ज्याला विकल्प नाही ते मागणार नाही काळजी करायचं कारण नाही आणि आपणही देणार नाही काळजी करायचं कारण नाही. कारण या सर्व गोष्टी घेऊन ते काय करणार आणि त्यांना देऊन प्रत्यक्षात देऊन आपण काय करणार हे सगळे प्रश्न शिल्लक राहतात. कारण हा एक उपाय आहे आणि हा मनतः त्याग करायचा आहे. विकल्पाची या झुळका चुका होणी सहावा उपाय म्हणून सांगितला. अनुरागाचा निरुता होणी पाणी ढाळू असे सगळे उपाय करत असताना तो देखील या जगामध्येच आहे. पण जुतील जे विषय आहेत ते विषय त्यांच्याही इंद्रियांना सतावले काहीच राहणार नाही. त्यांचाही मारा त्यांच्या देहावर इंद्रियांवर सातत्याने या विश्वाकडून होत राहणार. त्याच्या ज्या झुळका आहेत त्या झुळका अनुरागाचा निरुता होणी पाणी ढाळू त्यांचा जो पाणी ढाळ आहे जी धार आहे ओढ आहे तर ती निरुता होईल म्हणजे थोडं तिरक होईल ती जर चुकवतो हा सातवा उपाय म्हणून सांगितला. जया ऐक्याची हा उतारा बोधाचा जोडला तारा जीव ब्रह्मैक्य आणि जीव ब्रह्मैक्य हाच पलीकडे जाण्याचा उपाय आणि पलीकडे म्हणजे कुठे जायचं तर सद्गुरूंनी सांगितलेला बोध हा जणू ताऱ्यासारखा ध्रुव ताऱ्यासारखा ज्याच्या दृष्टी समोर आहे. असं सगळं करून वृत्ती निवृत्त करण्यासाठी खास करून प्रयत्न म्हणजे ध्यान निवृत्तीची या पैल तिरा झेपावलेचे ते उपरतीच्या वावीचे लग नवा उपाय. विवेक विवेक प्रधान गुण त्या विवेकामुळे आलेलं वैराग्य आणि त्याचा स्वाभाविक परिणाम म्हणून मनाची शांती हे मिळालेलं बळ. त्यामुळे ताब्यात असलेली इंद्रिय हे एक बळ आणि ताब्यात असलेलं मन हे एक बळ. या बाहुबलावर साधना करायची आहे, करायचा आहे, पोहायचा आहे हा नवा उपाय म्हणून सांगितला. सोहम भावाचे थावे पेलक हे सगळे उपाय करून मग सोहम भावाच्या बळावर पोहणार. सोहम भावाच्या बळावर पोहण्याची इच्छा करणाऱ्यांनी आधीच्या कोणत्या गुणांचा अभ्यास करायला पाहिजे याचंही दिग्दर्शन ज्ञानेश्वर महाराजांनी या ओव्यांमध्ये केलेलं आहे. एवढं सगळं केलं की मग निघाले अलकडे अलगद, जे इथून तिथं अगदी अलगद जाऊन पेटावा तसे मग निघाले अलकडे निवृत्तीसाठी. जसं परवा मातोश्रींची सल्ला त्यांची बोलताना त्यांना म्हटलं की मागच्या वेळेला तुम्ही नागपूरला आलेला होता, त्यामुळे आता विमान इथून नाहीये, पुण्याहून नागपूरचं जे विमान होतं ते कॅन्सल झालेलं आहे. तासा सव्वा तासात अलगद नागपूर, 18 तासांचा 20 तासांचा प्रवास नाही, अलगद तिथं जाऊन मी पोहोचले. पण आता शक्य नाही, आता विमान असेल तरी मी येणार नाही म्हणाले. पण आता 3 वर्ष झाली त्या गोष्टी, 2 वर्ष होऊन गेली, पण अलगद जसं जावं आपण मग निघाले अनकळीत तसं अलगद निवृत्ती तटावर जाऊन आपण पोहोचलो. मग त्या निवृत्ती तटावर या काहीच गोष्टी नसतील हा अर्थ याचा अभिप्रेत आहे. मग सर्व भावे सर्व भाव अगदी कॉन्सन्ट्रेट करणं हे निवृत्ती तटावर नाही. जेव्हा पहिलीकडे गेले तेथून परतोनी पाहिले तो पाणी जाटले काही नाही. त्याच्या पलीकडे गेल्यानंतर एवढे कष्ट आपण केलेले होते, सहज स्थिती प्राप्त झाल्यानंतर आश्चर्य वाटतं की कशापासून आपण निवृत्त होत होतो, कशाच्या ठिकाणी प्रवृत्त होण्याची आकांक्षा धरलेली होती सोहम भावानी. गुरुवाक्यावर विश्वासीचं वस्तुस्थिती आहे. विश्वासाचा प्रश्न कुठे येतो? जेव्हा माहीत नव्हतं तेव्हा विश्वासाचा प्रश्न होता. अशा प्रकारे ज्या उपायांनी आपण ओहत म्हणून गेलो, मोठं बळ अंगी धारण केलं, ते उपाय म्हणजे वाव व्यर्थ अशा गोष्टी होत्या हे निवृत्ती तटावर गेल्यावर कळणार. मग तिथं सोहम ही सिद्धी देखील नको असं वाटायला. त्या ठिकाणी विवेक वैराग्य या गोष्टी व्यर्थ होऊन जातील, कारण या गोष्टींची सहजावस्था झालेली असेल, त्यांनी जो बोध प्राप्त व्हायचा त्या बोधात तो रममाण झालेला असेल. आता सगळ्या गोष्टी संपल्याच निवृत्तीच्या पहिल्या तटावर तो जाऊन पोहोचला. येणे उपाय जे भजले अशा उपायांनी हे 10 उपाय आणि 11 वर निवृत्ती तट. जे भजले ते हे माझी माया तरळी, ते माझी माया तरुण जी बुडवते ती तरुण पलीकडे गेली. पण ज्ञानेश्वर महाराज अभिप्राय व्यक्त करतात तरी असे भक्त उपाय बहु असं नाही, पण असे भक्त फार खरे आहे. आता जो पुढचा विषय आहे तो पुढचा विषय या गोष्टींना आधार धरून आपण पाहायचा. आता भक्ती म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत. भक्ती म्हणजे एवढं गुणविशिष्ट, याच्या बाहेर आता आपल्याला जायचं नाही. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सत्यम आत्मनिवेदनम ही जी नारदांनी पुरस्कृत केलेली भक्ती, जी भक्ती म्हणून जाणली जाते, ज्या पद्धतीने ज्ञानेश्वर महाराजांनी किंवा भगवंतांनी एखाद्या ठिकाणी विविक्षित ठिकाणी अशी सांगितलेली नाही, पण सगळ्या ज्ञानेश्वरी त्याच्यात पुन्हा सापडतात. सगळ्या भगवद्गीतेमध्ये मिळून ते सर्व सापडतं, या क्रमाने काही सापडत नाही. पण आपण पहिलं पाहणार आहोत श्रवण कसं करायचं, ज्ञानेश्वर महाराजांचा अभिप्राय काय, अधिकारी कोण, श्रवणाने काय प्राप्त होतं. ठीक ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत सांगितलेलं आहे, भगवंतांच्या वचनांचा आधार घेऊन ते सगळं आपण पाहणार, एकूण एक पाहण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. अगदी 1 अध्यायापासून 18 अध्यायापर्यंत जिथं जिथं म्हणून श्रवणाविषयी आहे ते सर्व आपण पाहू, ज्या ज्या ठिकाणी कीर्तनाविषयी आहे ते सर्व आपण पाहू. पण आपलं पाहणं आहे त्याला आता केवळ प्रत्येक अध्यायातला श्रवण विषय पाहणं अशी दृष्टी नाहीये, तर ती दृष्टी आता बांधून ठेवलेली आहे. आपण कोणत्या गुणांनी बांधून ठेवलेली आहे, या गुणांनी. सर्व भावे मज भजले सद्गुरु तारुपुढे अनुभवाचे कासे गाठे आत्मनिवेदन तरांडे अहंभावाचे ओझे सांडून या भावानी श्रवण. आता भक्ती म्हणजे झालं, डिफाईनच झालं, आता याच्या बाहेर जाता येणार नाही. म्हणून या भावानी श्रवण कसं करायचं, श्रवणाने हे भाव कसे मिळवायचे, कीर्तनम या भावानी कीर्तन कसं करायचं, कीर्तनाने हे भाव कसे मिळवायचे, विष्णुस्मरणम कसं करायचं, नामस्मरण या भावानी आणि हे भाव नामस्मरण करताना कसे मिळवायचे हे पाहणं आता शिल्लक राहणार, ते आपण यथावकाश पाहणार आहोत.